भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. दिव्यांग व्यक्तींना दयेची नाही तर संवेदनशीलतेची गरज आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात एकंदर 33 व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रवणदोष असलेल्या मुलांच्या शिक्षिका पुण्याच्या प्रियंका दबडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसंच पुण्यातील प्रथमेश सिन्हाच्या कामगिरीचाही यावेळी सन्मान करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त पुण्यात येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि लेखक विवेक घळसासी यामध्ये आपले विचार मांडणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेत ही व्याख्यानं होतील असं आयोजकांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीनं येत्या 8 डिसेंबरला गांधी दर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. कोथरूड भागातल्या गांधी भवनच्या सभागृहात हे शिबिर होणार आहे. गांधी पीस फाउंडेशनच्या अध्यक्ष कुमार प्रशांत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी, साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून 2 वर्षांपासून एका ज्येष्ठ आणि एका नवोदित कवयित्रीला सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. या पुरस्कारासाठी चंद्रपूरच्या ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर आणि पुण्यातील नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 13 डिसेंबर रोजी ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिली. राज्यातील घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलं आहे. राज्यातील 65,445 वीज ग्राहकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर 3 स्थानकं उभारण्यात येणार होती, मात्र लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या मार्गावर बालाजीनगर इथं 4थं मेट्रो स्थानक आता उभारलं जाणार आहे. यासाठी पुणे महापालिकेनं तत्वतः मान्यता दिली असल्याचं वृत्त संस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ अशी ग्वाही आमदार हेमंत रासने यांनी आज दिली. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नवलराय ए हिंगोरानी ट्रस्टच्या वतीनं वैकुंठ स्मशानभूमीत विविध उपयोगी साहित्य भेट देण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. पुण्याच्या कात्रजच्या मुख्य चौकातील उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यामुळे या रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. हे काम आजपासून पुढील आदेशापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 19,45,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. सिंहगड रस्त्यावर गस्तीदरम्यान हे अंमली पदार्थ आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. 53वी आंतरजिल्हा आणि 86वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा पुण्यात सुरू आहे. या स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची विजयी आगेकूच कायम आहे. महिला गटात नैशा रेवसकर, सई कुलकर्णी, आद्या गवात्रे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत तिसऱ्या फेरीकडे आगेकूच कायम राखली. तर मुलांच्या 15 वर्षाखालील गटात रियांश अग्रवाल यानंही चमकदार विजय नोंदवला. पुणे आणि परिसरात आज हवामान अंशतः ढगाळ होतं. कमाल 31 तर किमान 21.7° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही हवामान अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.